नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंयचे राज्यपाल श्री पुशापती अशोक गजपती राजू आनी श्रीमती सुनिला राजू हांणी आयज वेरे हांगाच्या भारतीय नौदळाच्या INS हंसा तळाक भेट दिली. हवामान बदला खातीर राज्य गव्हर्निंग कौन्सिलची पहिली बसका आनी गोंय राज्य जैव विविधताय मंडळाची 45वी मंडळ बसका आयज पर्वरी मंत्रालयात मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला झाली. मिठागराच्या संवर्धनाच्या फाटभुयेर आयज खाशेल्या कार्य समितीची मंत्रालयात पहिली बसका झाली. मिठागार संवर्धन खातीर एक समर्पित येवजण सुरू करपाचो निर्णय या बसकेन झालो. आनी जिल्हा पंचायत वेंचणूक फुडें धुकलपाचो निर्णय सरकारान घेतला, ती आता 13 जाग्यार 20 डिसेंबराक जातली. पुराय खबरो. गोंयचे राज्यपाल श्री पुशापती अशोक गजपती राजू आनी श्रीमती सुनिला राजू हांणी आयज वेरे हांगाच्या भारतीय नौदळाच्या INS हंसा तळाक भेट दिली. फोगाचे अधिकारी रियल एडमिरल अजय थिओफिसल हांणी हेर अधिकाऱ्यांनी राज्यपालांक तळाचेर औपचारीक येवकार दिलो. ह्या भेटी वेळार राज्यपाल हांकां अस्तंत समुद्र तटावेल्या नौदळाच्या उपक्रमांक आदार करपा खातीर INS हंसाच्या ऑपरेशनल क्षमता धोरणात्मक म्हत्व हे हेर मुखेल कार्याची माहिती करून दिली. सागरी सुरक्षा, दर्यादेग देखरेख आणि मानवतावादी मदत कार्यात नौदळाच्या भूमिकेची माहिती राज्यपालांक करून दिली. राज्यपाल आणि नौदळाच्या विमानाचे निरीक्षण केले. विमान उड्डाण, विमान कर्मचाऱ्यांचे समन्वय आणि ऑपरेशनल सुरक्षितता हाची माहिती करून घेतली. राज्यपालांनी नौदळाच्या वैमानिकांनी दाखविले कौशल्य, व्यावसायिकता आणि अचूकतेची तोखणाय केली. राज्यपाल आणि श्रीमती सुनिला राजू हांनी INS हंसाचे अधिकारी, विमान चालक आणि कर्मचाऱ्यांकडे संवाद साधलो आणि देशाच्या सागरी संरक्षणातले त्यांचे समर्पण, शिस्त आणि योगदानाची तुस्त केली. हवामान बदलाखातीर राज्य गव्हर्निंग कौन्सिलाची पहिली बसका आयज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला झाली. ह्या बसकेन हवामान बदलाच्या फाटभुयेर उपाय येवजणाविशीं रोडमॅप करपाचो निर्णय जाला. तातूंत उपाय येवजण्यो आनी टिकाऊ उदरगतीच्या ध्येयाचो आस्पाव आसा. हवामान बदलाखातीर राज्य कृती आराखडो चालीक लावप आनी हवामान आनी पर्यावरणपूरक प्रकल्पाक मान्यताय दिवप हाचो आस्पाव आसा. पर्यावरणाची राखण करपा खातीर आणि गोंय पर्यावरणपूरक शाश्वत उदरगतीच्या नदरेतल्यान राज्य सरकारान महत्वाचे निर्णय घेतल्यात अशी माहिती या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिल्या. गोंय राज्य पर्यावरणपूरक करपाच्या फुडारा खातीर वेगवेगळ्या खात्यांमदी घटमूट समन्वय आणि भौसातलो सक्रिय सहभाग महत्वाचो असा असे त्यांनी मुखार म्हटला. गोंय राज्य जैव विविधताय मंडळाची 45वी मंडळ बसका आयज पर्वरी मंत्रालयात मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला झाली. जैव विविधताय व्यवस्थापन समित्यो घटमूट करप, गोंय राज्य जैव विविधताय संवर्धन पुरस्कार 2025 आणि जैव विविधताय दाखल दायज स्थळांचेर प्रगती हाचेर ह्या बसकेन मुखेल चर्चा झाली. गोंय राज्य जैव विविधताय रणनीती आणि कृती येवजण मान्य झाली. प्रभावी अंमलबजावणी करपा खातीर आमदार आणि अध्यक्षांकडेन सल्लो घेतले असे सायंटिफिक रोडमॅप तयार करून संवर्धनाक आधार दीत ओलसाणीच्या वाठारातल्या जमनीचेर जतनाय घेवपा खातीर खाशेल्या एजन्सीचे ऑनबोर्डिंग मंजूर केला. समन्वयात्मक कृती आणि समाजाच्या सहभागान आपले गिरेस्त सैमीक दायदाची राखण करपाक गोंय कटिबद्ध असा असे यावेळार मुखेलमंत्र्यांनी म्हळा. मिठागराच्या संवर्धनाच्या फाटभुयेर आयज खाशेल्या कार्य समितीची मंत्रालयात पहिली बसका झाली. गोंय सरकारा कडल्यान मिठागराच्या संवर्धना खातीर एक समर्पित येवजण सुरू करपाचो निर्णय या बसकेन झाला. पारंपारीक मिठागराचो वेवसाय परतून हाडप, मिठागराच्या मालकांक अर्थिक मजत दिवप, गोंयच्या गिरेस्त सांस्कृतीक आणि शेतकी दायजाची राखण करप हो या उपक्रमाचो हेत असा. मिठाच्या आगरा पयली शेतकारांक पुराय आधार दिवपाक आणि हो पारंपारीक उद्योग तिगोवन दवरपाक सरकारान ही येवजण चालीक लायल्या. मिठागराच्या वेवसायान आशिल्ल्या जाळवणदारांनी या येवजणेचो लाव घेवचो असे आवाहन या बसके दरम्यान मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केलो. आयज गोवन ह्या ब्रँडाच्या कार्यपद्धतीचो नियाळ लेगीत मुखेलमंत्र्यांनी घेतलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार, पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन GST.
जिल्हा पंचायत वेंचणूक फुडें धुकलपाचो निर्णय सरकारान घेतला, ती आता 13 जाग्यार 20 डिसेंबराक जातली। हे विशीचो आदेश पंचायत सचिवांनी जारी केला। मजगती मुंबय उच्च न्यायालयान आरक्षणाक आव्हान दिवपी याचिकेचेर फुडली सुनावणी 25 नोव्हेंबराक जातली। राज्य वेचणूक आयोगान जिल्हो पंचायत वेचणुकेच्या आरक्षणाची अधिसुचोवणी जारी केल्या। हे अधिसुचोवणेक गोयच्या मुंबय उच्च न्यायालयान आव्हान दिले। याचिका सुनावणेक येवचे पयली सरकारान जिल्हो पंचायत वेचणूक एका सप्तकान मुखार धुकलपाचो आदेश जारी केला। सुनावणे वेळार सरकार आणि राज्य वेचणूक आयोगान प्रतिज्ञापत्र सादर करपा खातीर वेळ मागलो। हाका लागून आता 25 नोव्हेंबरा उपरांत वेचणुकेची अधिसुचोवणी जारी जातली। गोय सरकारान दिव्यांग व्यक्तीं खातीर नवी खाशेली आर्थिक आधार अपंगत्व येवजण सुरू केल्या। चड अपंगत्व आशिल्ल्या व्यक्तींक 40,000 इतली एकर कमी एक रकमी मजत ह्या येवजणे वरवीं दितले अशी माहिती दिव्यांग खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या। ह्या येवजणे खातीर दिव्यांग व्यक्तींक लागपी तंत्रज्ञान आणि साधना वैयक्तीक काळजी मदत आणि शिक्षणीक प्रशिक्षण वा आधार सेवा खातीर घेवपाची तजवीज आसा। काल मंत्रालयान जाल्ल्या शुभारंभ कार्यावळीन जायत्या लावार्थ्यांक ही येवजणेची पत्रां दिली। पात्र अर्जदार अपंगत्व आशिल्ल्या व्यक्तीच्या सशक्तीकरण खात्यावरवीं अर्ज करू शकतात अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोयचे म्हालगडे कार्यकर्ते आणि मडगावचे नामनेचे व्यापारी प्रकाश कवळेकार हांका काल राती जाणटेपणाक लागून दुखेस्त मरण आयले। तांची पिराय 83 वर्सां आसली। आज मडगावांत तांचे कुडीचेर निमणे संस्कार जाले। केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक, भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत, भाजपा प्रदेश अध्यक्ष दामू नायक, आरएसएसचे आदले गोयचे अध्यक्ष सुभाष वेलिंगकार, हेर आरएसएस कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या मळावयले लोक आयज तांच्या निमण्या भेटी खातीर हाजीर आशिल्ले। कवळेकार हांणी गोंयांत संघाचो विस्तार जावचो हे खातीर काम केल्ले, आणीबाणी वेळार संघान केल्ल्या आंदोलनांत ते सक्रीय वांटेकार आशिल्ले। ते खातीर तांकां मिसा कायद्याखाला अटक करून बंदखणींत घातिल्ले। तांच्या मरणाचेर जायत्या जाणांनी दुख उक्तायला। हवामान बदल आडोवप खातीर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्याची गरज आसाच, पूण त्याचबरोबर प्रत्येकान आपले जगणे पर्यावरण स्नेही करूंक जाय अशें प्रतिपादन मिशन लायफ चळवळ फुडे व्हरपी डॉ चेतन सिंग सोळंकी हांणी केले। आयआयटी मुंबईची नोकरी सोडून डॉ चेतन सिंग सोळंकी पर्यावरणा खातीर आणि हवामान बदल आडोवपा खातीर काम करतात। ते आयज गोवा राज्यातल्या उच्च माध्यमिक प्राचार्य मुखार उलयताले। ही कार्यावळ पणजीच्या बालभवन सभागरांत झाली। शिक्षण संचालनालय, हवामान बदल संचालनालय तसेच उच्च शिक्षण संचालनालयाच्या जोडपालवान ही कार्यावळ आयोजित केली। पर्यावरण जरी तुमकां परवडटा, पूण ह्या पृथ्वीक परवडना अशें जगणे जगू नाकात अशें सोळंकी हांणी सांगले। शिक्षण संचालनालय हांचे संचालक मनोज सावयकर हांणी येवकार दिलो आनी निमणे उपकाराचे उलोवप केले। खेळ। भारताची लोकसंख्या मुळाव्यो सुविधांचो विचार केलो जाल्यार 2036 वर्साच्या ऑलिंपिक यजमान पदाचो मान भारताकूच मेळपाक जाय। फुडल्या वर्सा भारत आयोजनां खातीरची बोली सादर करतलो अशें आदले केंद्रीय खेळां मंत्री आनी खासदार अनुराग सिंग ठाकूर हांणी सांगले। हडफडे हांगा संवसारीक पावड्यावेली फिडे बुद्धीबळ सर्त सुरू आसा। हे सर्तींत भेट दिले उपरांत आनी पत्रकार परिशद घेतली। 1.4 अब्ज लोकसंख्या आशिल्लो भारत चवथो अर्थिक महासत्ता आसा। अर्थवेवस्थेन भारत आता 3र्या सुवातेर पावतलो। खेळ तशेंच हेर मळार नव्यो सुविधा जायत आसात। भारतीय ऑलिंपिक संघटना फुडल्या वर्सा 2036 ऑलिंपिका खातीर बोली मागयतली। भारत बोली सादर करतलो आनी भारताक येजमानपण फावो जातले अशें तांणी मुखार म्हटलां। हवामान। आयज पणजे चडांत तापमान 32.9 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें तापमान 19.2 डिग्री सेल्सियस जाल्यार मुरगांवां चडांत तापमान 33.2 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें 19.8 डिग्री सेल्सियस नोंद जाला अशी माहिती पणजी वेधशाळेन दिल्या। परतून फावट मुखेल खबरो। गोयचे राज्यपाल श्री पुशापती अशोक गजपती राजू आनी श्रीमती सुनिला राजू हांणी आयज वेरे हांगाच्या भारतीय नौदळाच्या आयएनएस हंसा तळाक भेट दिली। हवामान बदला खातीर राज्य गव्हर्निंग काउन्सिलाची पहिली बसका आनी गोंय राज्य जैव विविधताय मंडळाची 45वी मंडळ बसका आयज पर्वरी मंत्रालयान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला जाली। मिठागराच्या संवर्धनाच्या फाटभुयेर आयज खाशेल्या कार्यसमितीची मंत्रालयान पहिली बसका जाली। मिठागर संवर्धना खातीर एक समर्पित येवजण सुरू करपाचो निर्णय ह्या बसकेन जालो। आनी जिल्हो पंचायत वेचणूक फुडें धुकलपाचो निर्णय सरकारान घेतला, ती आता 13च्या जाग्यार 20 डिसेंबराक जातली। आनी इतल्यान प्रादेशीक खबरो सोपल्यो। आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें। तो मेरेन नमस्कार।